चार चाके मनुवार छत्ती डब्याचा आकार चार चाके मनुवार छत्ती डब्याचा आकार बावन बंबे आरो आर तार रोईले ओ तार रोईले ओ सद्गुरु कृपेंची माल काढी पायली ओ पायली ओ सद्गुरु कृपेंची माल काढी पायली ओ काढी पायली ओ सात बत्त्या त्या विंजनात दोन्ही नळाच्या मधात सात बत्त्या त्या विंजनात दोन्ही नळाच्या मधात सोम धोनी उठली त्यात इटी वाजली ओ शिट्टी वाजली ओ सद्गुरु कृपेंची माल गाडी पायली ओ गाडी पायली ओ सद्गुरु कृपेंची माल गाडी पायली ओ गाडी पायली ओ गाडी चाले दना दना घंटी वाजे खना खना गाडी आले दना दना घंटी वाजे खना खना तीनशे साठ सांध्यातून गाडी चालली ओ गाडी चालली ओ तीनशे साठ सांध्यातून गाडी चालली ओ गाडी चालली ओ सद्गुरु कृपेंची माल गाडी पायली ओ गाडी पायली ओ फोडून सुख्यमाचा घाट चार ओगदे पाडे त्यात फोडून सुख्यमाचा घाट चार ओगदे पाडे त्यात गाडी आली ठेस नात थोडी थांबली ओ थोडी थांबली ओ माल गाडी पायली ओ गाडी पायली ओ सद्गुरु कृपेंची माल गाडी पायली ओ गाडी पायली ओ एक अग्नी पेटवून भक्ती वापयाची धोनी एक अग्नी पेटवून भक्ती वापयाची धोनी सतरायूचे भरले पाणी उलट्या बंबाने ओ उलट्या बंबाने ओ सद्गुरु कृपेंची माल गाडी पायली ओ गाडी पायली ओ हायशे सद्गुरुनाथ दृष्ट पूर्वे जन्मीचे काढ तिकीट आयशे सद्गुरुनाथ दृष्ट पूर्वे जन्मीचे काढ तिकीट प्यालो हरिनामाचा गोट तहान गेली ओ तहान गेली ओ सद्गुरु कृपेंची माल गाडी पाहेली ओ गाडी पाहेली ओ
जीवच गाय
वारलिंग पावडर ते धावले तिकीट कलेक्टर मास्तर आले सिली सिग्नल दिली त्याने थोडी थांबली ओ थोडी थांबली या चरणाच्या पुढे त्यांची माल गाडी पायली ओ गाडी पायली ओ याच्या आधी घ्यायचं ते पुढे घेत
तुझ्यापाशी गाडी आहे की तुझी गाडी आहे ना
तुम्ही लक्ष्मीबाई
चला
अनंग खुट्टा
विचार करून
असं दळण
काय म्हणते विचार पाहिजे.
जात्यावर
जात्यावर माईक मध्ये म्हणायची. नाही नाही माईक चालतोय, तुम्ही माईकच्या कडे नका लक्ष.
म्हणायचं हे दळताने येतात म्हणायचं.
माईक मध्ये येतात ते आपण.
हा ते गाणे येतात म्हणायचं.
माईक चांगले आमच्या फार पण तो बरोबर घेईल तू गाणे.
आली लाईट
लाईट
लाईट आली.
जातो सावकाश सोडायचं.